हरे कृष्णा. त्या ठिकाणी उपस्थित सर्व भक्तांचे आपल्या भागवत वर्गामध्ये स्वागत आहे. तर या ठिकाणी आपण हा 24व्या अध्यायामध्ये मागील काही अध्यायामध्ये बली महाराजांचं कथानक पाहिलं. आता यानंतर ह्या 24व्या अध्यायामध्ये भगवंतांचं दुसरं एक अवतारच वर्ण येतं, मत्स्य अवतार. मागे आपण वामन अवतारविषयी पाहिलं होतं. तर या ठिकाणी या श्लोकामध्ये इथून पुढं भगवंत हे मत्स्य अवताराचं या ठिकाणी वर्णन केलं आहे, कशा प्रकारे भगवंत हे अवतार घेत आहेत. तर या ठिकाणी पाहतो आपण भगवंतांचा एक गुण आहे, भगवंत हे दयाळू आहेत, भगवंत हे करुणाशील आहेत, त्यांचं हृदय पूर्णपणे असं करुणेनं भरलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की भगवंत हे वेगवेगळ्या रूपामध्ये अवतार घेत आहेत. 84 लाख योनी आहेत आणि अशा कित्येक योनीमध्ये भगवंतांनी अवतार घेतलेला आहे. आपलं असं वाटतं की काय भगवंत हे मनुष्य रूप सोडून बाकी अवतार घ्यायची काय गरज आहे. आता जर मत्स्य अवतार पाहिला तर हा मासा पाण्यामध्ये राहतो, काय गरज नाही असा अवतार घेण्याची. पण या ठिकाणी पाहतो आपण भगवंतांनी वेगवेगळ्या स्थितीमध्ये वेगवेगळ्या वेळेला त्यांनी वेगवेगळा अवतार घेतला, ती स्थिती बघून त्यांनी अवतार घेतलेला आहे. जसं या श्लोकामध्ये आपण ही चर्चा करूया, एक तर भगवंत असे अवतार का घेतात, दुसरं आहे की भगवंतांनी वेदांचं रक्षण का केलं, असं काय कारण होतं की त्यांनी वेदांचं रक्षण केलं, आणि तिसरं आहे ते म्हणजे सर्व वेदाचा सार काय आहे याविषयी आपण चर्चा करूया. तर पहिला मुद्दा आहे तो म्हणजे भगवंत या ठिकाणी अवतार घेतात, तर हे असे अवतार घ्यायचा उद्देश काय भगवंतांचा. आणि मग ज्यावेळेला आपण असे अवताराविषयी ऐकतो पाहतो की वारा अवतार घेतलेला आहे, मत्स्य अवतार घेतलेला आहे, कुर्म अवतार घेतलेला आहे, त्यावेळी साहजिकच एक मनात प्रश्न होतो की काय हे भगवंत, हे भगवंत आहेत का, असे का अवतार घेतात, काय विचित्र प्रकार वाटतो. तर भगवंतांनी हा जो वराह अवतार घेतला, आता वराह म्हणजे एक सामान्य पाहिला आपण एक त्याला आपण डुक्कर म्हणतो, आपण पाहतो गावामध्ये फिरणार डुक्कर. पण हे जे वराह आहेत हे काही साधारण वराह नाहीत. ज्या वेळेला ब्रह्मदेवांनी मनू महाराज सांगितलं की हे मनू तू जाऊन पृथ्वीवर राज्य कर, तिथं तो प्रजा संभाळ त्या ठिकाणी, ज्याला मनू महाराज आले राज्य करण्यासाठी तर पृथ्वीच गायब, या पूर्ण ब्रह्मांडामध्ये पृथ्वीच नाहीये. ज्या प्रकारे एखादा लहान बालक चेंडू खेळतो आणि बॉल फेकून देतो तसं एका असुरानं पृथ्वीला इथून काढून सागरामध्ये तिला बुडवून टाकलं होतं हिरण्याक्षाने. आणि मग परत मनू महाराज ब्रह्माजीकडे गेले, म्हणाले की हे ब्रह्मदेव तुम्ही मला राज्य करायला सांगितलं पण पृथ्वीच नाहीये, कुठं राज्य करू मी. आणि मग त्यावेळेला भगवंतांच्या नासिकेतून एक छोटस वरारूप बाहेर आलं आणि ते इतकं विशाल झालं त्याचं वर्णन केलं की आकाशापर्यंत त्याचं शिर, इतकं विशाल ते रूप धारण केलं भगवंतांनी. आणि मग अतिशय वेगानं त्यांनी समुद्रामध्ये उडी घेतली. ज्याला उडी घेतली त्यावेळेला समुद्रात पाणी दुभगलं असं आणि ते तळाशी गेले. आता एखादी जर वस्तू पाण्यामध्ये असेल आणि ती तळाशी गेली असेल तर त्या वस्तूला काढण्यासाठी वरारूपच पाहिजे. आणि मग त्यांनी ते पृथ्वीला वरती काढलं. आता वरती काढल्यानंतर आपल्याला समजतंय की कशाप्रकारे दिव्य वराह अवतार होता भगवंतांचा. कारण ज्या वेळेला पृथ्वीला वर काढून ठेवलं आणि वराहदेवाने असं आंग असं झाडलं म्हणजे पाणी पाडलं खाली, तर ते पाणी घेण्यासाठी अनेक देवता ऋषी मुनी तयार होते आमच्या अंगावरती पाणी पाडावं म्हणून. जसं आपण कधी कधी राजभोग आरती करतो का संध्या आरती करतो त्याला आपण अर्घ्य टाकतो भक्तांच्या अंगावरती, ते फार महत्वाचं आहे ऍक्च्युली. ते अर्घ्य घेण्यासाठी आपण आलं पाहिजे त्या ठिकाणी. तर हे ब्रह्माजी देवता ते वाट पाहतात आमच्या अंगावर पाणी पडेल म्हणून, हे दिव्य पाणी पडेल म्हणून. आता आपण जर सामान डुकर पाहिलं तर आपण चार हात लांब जातो त्याला बघून. आणि ज्या ठिकाणी ते पाणी पडलं अर्घ्य पडलं त्या ठिकाणी कुश गवत निर्माण झालेलं आहे, जे आपण कुश गवत यज्ञामध्ये वापरतो. तर म्हणून भगवंतांचा कोणत्या अवतार साधारण नाहीये. भगवंतांची भगवतत्ता म्हणजे भगवंतांचं जे भगवंत स्वरूप आहे ते कधी कमी होत नाहीये. किंवा ज्याला भगवंत हे नरसिंह अवतारात आले, गीतेमध्ये काय म्हणलंय की अजोपिसन अव्ययात्मा भूताना मी स्वरूपिसन. भगवंतांना काही जन्म घ्यायची गरज पण नाही, ते अजन्म आहेत पण ते जन्म घेत आहेत. आणि भगवंतांना असं आपल्यासारखे माता पित्यांची गरज नाहीये. नरसिंह अवतारात ते खांबातून प्रकट झाले, त्यांचे माता पिता एक पिलर खांब म्हणले आणि त्यांनी मग हिरण्यकश्यपूचा वध केला. त्यानंतर या ठिकाणी मत्स्य अवतार वर्णन येतं की हा देखील मत्स्य अवतार 8 लाख मैल मासा, आपण कल्पना करू शकतो की इतक्या लांबीचा तो मासा, आणि यामध्ये त्यांनी ते हयग्रीवचा वध केला आणि वेदाचं रक्षण केलं, हे आपण पुढे पाहणार आहोत. कुर्म अवतारामध्ये या ठिकाणी हा जो कुर्म अवतार आहे अर्थात कासवाचं रूप धारण केलं भगवंतांनी, ते का धारण केलं, तेच भगवंत एक कृपाळू आहेत, दयाळू आहेत. ज्यावेळेला समुद्र मंथन चालू असताना समुद्र मंथनाच्या वेळेला मंदार पर्वतांना घेऊन आले ते, त्याला वासुकीचा सर दोरी लावली आणि मंदार पर्वत ते त्याचं घर्षण करू लागले शिरोसागरावरती. त्यावेळेला तो मंदार पर्वत खाली बुडायला लागला, तो खाली पाण्यामध्ये जाऊ लागला. मग देवतांनी भगवंतांना प्रार्थना केली की हे भगवंता काहीतरी करा, जर ती मथनी थांबली नाही तर मंथन कसं करणार, आणि मग काय करायचं. ठीक आहे, मी काहीतरी एक आयडिया करतो. मग काय केलं भगवंतांनी, एक कुर्म रूपाचं कुर्मरूप घेतलं भगवंतांनी. आणि ते किती लांब होतं कुर्मरूप असं वर्णन केलंय की 8 लाख मैल त्याचा पूर्ण घेरा होता. म्हणजे एक थोडस द्वीपच म्हणायला लागलं तर हरकत नाही. 8 लाख मैल असं एक कुर्मरूप धारण करून भगवंत त्या पर्वताच्या खाली स्थिर झाले आणि मग ते मंथन सुरू झालं. आता या ठिकाणी परमपूज्य राधा गोविंद महाराजांनी फार एक सुंदर टिप्पणी दिलेली आहे की भगवंत हे कसे भगवंत आहेत की भगवंतांच्या पाठीवरती तो मंदार पर्वत हलवतायत. आणि असं वर्णन केलं की त्यांचा तो हलवल्यानंतर त्यांची खाज आहे ती खाज मिटली पाठीची आणि त्यांना झोप लागली. तर महाराज म्हणतात जो कोण स्वतःला भगवंत म्हणतोय त्याला एक प्रक्रिया केली पाहिजे. आपण जास्त काय नाही, फक्त 50 किलोच्या पाठीवर दगड ठेवा आणि तो दगड हलवा, जर झोप लागली तर हा भगवंत आहे ते म्हणाले. तर या ठिकाणी ज्या वेळेला ते कासव तो कुरु भगवंत खाली आले, मग पर्वत स्थिर झाला आणि मग मंथन सुरू झालं. मग ते हलाल विष बाहेर आल्यानंतर अमृत भेटलं त्या ठिकाणी. तर या ठिकाणी पाहतो आपण, आपण लीला ऐकतो परंतु लीलेच्या पाठीमाग हे जे आपले आचार्य आहेत त्यांचा मूड काय त्या पाठीमाग असतो, त्यांचं एक त्यामध्ये एक टिप्पणी असते. तर या कुर्म अवताराच्या लीलेमध्ये भक्ती सदन स्थळ ठाकूरांनी फार सुंदर टिप्पणी दिली आहे. ते म्हणतायत की आपण देखील कुरु भगवंतांना प्रार्थना केली पाहिजे. कशासाठी केली पाहिजे, कारण जसा की तो मंदार पर्वत त्यांच्या अंगावरती स्थिर झाला आणि मग मंथन झाल्यानंतरच ते अमृत विष बाहेर पडलं, तसं भक्तिसुना ठाकूर म्हणतायत की जर आपण भगवंतांना अशी प्रार्थना केली पाहिजे की हे भगवंता मला देखील भक्तीमध्ये स्थिर करा, माझं जो पूर्ण मन आहे माझा पूर्ण फोकस भगवंतांच्या चरण कमलाशी असला पाहिजे. तुकाराम म्हणतात ना की पतिव्रते समान ऐसा नारायण, जसे की एका पतिव्रता स्त्रीसाठी आपला पतीच सर्व काही असतो, ती एका क्षणासाठी देखील परपुरुषी विचार करत नाही आपल्या जीवनामध्ये. तसं हे म्हणतात की हे कुरु भगवंतांना, भगवंत म्हणतात की हे भगवंता मला भक्तीमध्ये पूर्णपणे स्थिर करा, जर मी भक्तीमध्ये स्थिर नाही झालो तर मंथन कसं होणार. जसं आपण पाहतो कधी कधी पौर्णिमेच्या वेळेला किंवा आकाशात चांदणं असतं त्यावेळेला आपल्याला वाटतं कधी कधी बघतो आपण की आकाशातून काही उल्कापात होतो, काही स्टार किंवा काही चांदण्या खाली पडतात, काही कारण दिसतं आपल्याला या ठिकाणी. तर असं वर्णन केलंय की भक्तीमध्ये स्थिरता म्हणजे काय, ज्याप्रमाणे ध्रुव तारा आहे, ध्रुव तारा एका ठिकाणी स्थित असतो तो कधीही हलत नाहीये, आणि एवन हा ध्रुव तारा अनेक ताऱ्यांना दिशा देत होतो, हे वर्णन केलं आहे. म्हणून भक्तीमध्ये स्थिर म्हणजे काय, की त्या ध्रुव ताऱ्याप्रमाणे पूर्णपणे आपलं मन भगवत चरणी समर्पित, त्या सेवेमध्ये पूर्णपणे समर्पित. आणि मग तुकाराम महाराज म्हणतात एका अभंगमध्ये, आता कोठे धावे मन तुझे चरण देखिया, हे भगवंता तुमचं चरण पाहतोय मी, आता माझं मन कुठे पाहणार, आता कुठे जाणार नाही माझं मन, त्यांचा इतका विश्वास आहे संत तुकाराम महाराजांचा. तर गुरुभगवंतांना आपण या प्रकारे प्रार्थना केली पाहिजे की हे भगवंता मला पूर्णपणे भक्तीमध्ये स्थिर करा, आणि ज्याला भक्ती स्थिर आली मी भक्ती करेन, मंथन करेन. मंथन म्हणजे कायचं मंथन, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या मतनीद्वारे ज्याला मंथन करेन हृदयाचं, त्याला काय होणार आहे, विष बाहेर निघेल. विष म्हणजे काय, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे बाहेर निघाल. आणि मग नंतर काय होणार आहे, नंतर मग अजून मग ऐरावत बाहेर निघेल, लक्ष्मी बाहेर निघेल, नंतर मग अमृत मिळणार आहे. म्हणून असे जे अवतार आहेत भगवंतांचे अवतार, हे काही साधारण अवतार नाहीत, तर आपण त्या अवतारांना भगवंतांनी प्रार्थना केली पाहिजे. म्हणून आपण पाहतो की भगवंतांचा कोणताही अवतार, भले ते मनुष्य रूप असो, वरारूप असो, नरसिंह रूप असो, ते काही साधारण नाहीये. आता प्रभू रामचंद्र प्रकट झाले, त्याने साधारण मनुष्याचं रूप धारण केलं. का धारण केलं रूप मनुष्याचं त्याने, कारण रावणानं ब्रह्मदेवांना जे वर मागितले की मला देवताकडून मृत्यू नको, मला गंधर्व चानर यांच्याकडून मृत्यू नको आहे, आणि त्याला वाटलं की हा माणूस काय करणार आहे मला, किंवा हे जे वानर आहे ते मला काय करणार आहेत. त्यानं आपल्या अहंकारापोटी मनुष्याकडून मला मृत्यू नको हे वरदान मागितलंच नाही, आणि म्हणून भगवंतांनी मानवरूप धारण केलं प्रभू रामांच्या याच्यामध्ये अवतारामध्ये. तर या ठिकाणी सांगायचा मुद्दा हा की भगवंतांनी कोणताही अवतार घेतला, त्यांनी कोणतीही लीला केली, तरी ते दिव्यच आहे, तरी ती लीला दिव्य आहे, ती अवतार दिव्य आहे, त्यांचं कार्य पण दिव्यच आहे, आपण त्यांची कुठं तुलना करू शकत नाहीये. आता या ठिकाणी पाहतो आपण की या ठिकाणी भगवंतांनी मत्स्यरूप धारण केलं आहे. काय धारण केलं मत्स्यरूप, कारण असं म्हणलंय की ब्रह्मदेवांची रात्र सूर्योदयाला ब्रह्मदेवांना निद्रा आलेली आहे, आणि मग त्यावेळेला ब्रह्मदेव ते झोपी गेल्यानंतर त्यांच्या मुखातून वेद प्रकट झाले. बघा हे आहेत भगवंतांचे भक्त, झोपल्यानंतर पण वेद प्रकट झाले त्यांच्या मुखातून ब्रह्मदेवांच्या. आता या ठिकाणी संपूर्ण पाणी साठल्यामुळं आता वेद वाचवले, कसे वाचवले वेद, तर त्याला मत्स्य अवतार पाहिजे, म्हणून त्यांनी मत्स्य अवतार धारण केला. तर या ठिकाणी भगवंतांनी मत्स्य अवतार का धारण केला आणि वेद का वाचवले, तर याचं वर्णन याच अध्यायाच्या पाचव्या श्लोकामध्ये असं केलेलं आहे की गोविप्र सुर साधूनाम छंद सामापी चैश्वर रक्षामिष्ट अनुंधते धर्मस्थाय चैवही. तर भगवंत या ठिकाणी गायी, ब्राह्मण, देव, भक्त, वेद, धर्म आणि अर्थ या तत्वाचे रक्षण करण्यासाठी पूर्ण पुरुषोत्तम भगवान हे विविध अवतार धारण करतात. तर भगवंतांना एक गायीचं रक्षण करणं, ब्राह्मणाचं रक्षण करणं, भक्तांचं रक्षण करणं, धर्माचं रक्षण करणं, वेदाचं रक्षण करणं यासाठी भगवंत हे अवतार घेत असतात. तर या ठिकाणी पाहतो आपण की हे जे वेद आहेत, हे वेदाची रक्षण करणं काय एवढी गरज पडली भगवंतांना, त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे की वास्तविक पाहिलं तर भागवतमच्या पहिल्या श्लोकामध्ये वर्णन येतं की भगवंतांनी प्रथमतः त्यांचे पहिले विद्यार्थी कोण आहेत, तर ब्रह्माजी आहेत. भगवंतांनी पहिल्यांदा ब्रह्माजींना ज्ञान दिलं, तेने ब्रह्महृदय आदि कवय, हृदयातून ज्ञान प्रकट केलं, आणि मग ब्रह्माजींनी हे सर्व ज्ञान आपला शिष्य नारद त्यानंतर व्यासांना दिलं आणि पुढे त्याची रचना केलेली आहे, वेदांची रचना केलेली आहे. तर या ठिकाणी मत्स्य अवतारामध्ये भगवंतांनी वेदाचं रक्षण का केलं, अशी काय गरज पडली की रक्षण केलं पाहिजे वेदांचं, तर फार सुंदर वर्णन चैतन्य चरितामृत या ग्रंथामध्ये चैतन्य महाप्रभू सनातन गोस्वामी सांगतायत की हे सनातन, खरं पाहिलं तर हे वेद किती महत्वपूर्ण आहेत. तर ते म्हणतायत, वेदशास्त्र कहे संबंध अभिदय प्रयोजन, कृष्ण प्राप्य संबंध भक्ती प्राप्तेर साधन. की या वेदामध्ये संबंध अभिदय प्रयोजन याचं वर्णन केलेलं आहे. आता या ठिकाणी ज्या वेळेला जीव या जगामध्ये येतो तो पूर्णपणे अज्ञान अंधकारामध्ये आहे, त्याला ज्ञानाचा लवलेशही नाही त्या जीवनामध्ये. आणि अशा व्यक्तीला, अशा जीवाला कसं कळणार की माझा काय संबंध आहे भगवंतांशी, माझं काय नातं आहे भगवंत, कसं कळणार? तर या ठिकाणी म्हणलं की वेदामध्ये काय सांगितलेलं आहे, संबंध अभिदय प्रयोजन, या तिन्ही गोष्टीचं वर्णन वेदामध्ये केलेलं आहे. आणि हे जाणल्यानंतर काय होतं की आपण भगवंताचे संबंध प्रस्थापित करतो. पुढे ते वर्णन करतायत, मायामुग्ध जीवेर नाही स्वतः कृष्ण ज्ञान, जीवेर कृपा कैल कृष्ण वेद पुराण. की या भौतिक जगामध्ये आपण जीवन जगतोय या मायामुग्ध म्हणजे मायेमध्ये पूर्णपणे गुरपटलेलं आहे अशा स्थितीमध्ये आपल्याला स्वतःविषयी पण ज्ञान नाहीये, भगवंत दूरची गोष्ट महाप्रभू त्यांना म्हणतायत. तर या ठिकाणी जीवेर कृपा कैल कृष्ण वेद पुराण, अशा जीवावर कृपा करण्यासाठी भगवंत हे वेद देत आहेत. त्या ठिकाणी पाहतो आपण की कशा प्रकारे व्यक्ती हा मायेमध्ये पूर्णपणे गुरपडलेला आहे. जसं आपण पाहतो की चार आश्रम आहेत, एक ब्रह्मचारी आश्रम, ग्रस्त आश्रम, वानप्रस्थ म्हणजे संन्यास आश्रम. आश्रम म्हणजे काय? आश्रम म्हणजे ज्या ठिकाणी श्रम केले जातात तो आश्रम असं म्हणलेलं आहे. याचा अर्थ दिलाय शास्त्रामध्ये, आश्रम याचा श्रम केले जातात. आता श्रम म्हणजे नक्की काय? तर असे श्रम करणं की जे भगवंतांना प्राप्त करण्यासाठी अनुकूल असतील, भगवंतांची सेवा करणं, भगवंतांच्या नावाचा कीर्तन जप करणं, यासाठी जे श्रम करतात त्याला खरंच श्रम म्हटलेलं आहे. म्हणून ज्या आश्रममध्ये असे श्रम केले जातात तो खरा आश्रम आहे. मग तो ग्रस्त आश्रम असो, तो खरं ब्रह्मचर्य आश्रम असो, वानप्रस्थ असो किंवा संन्यास आश्रम असो. म्हणून या ठिकाणी जर त्यासाठी श्रम केले जात नसतील तर मग तो आश्रम नव्हे, त्याला मग ग्रहमेदी म्हणतात. जसं गीतेमध्ये तिसऱ्या अध्यायामध्ये एक श्लोक येतो 3.6 मध्ये, त्या म्हणले कर्मेंद्रिय संयम या असतेच माणसा स्मरण, इंद्रियार्थिमुणात्मा मिथ्याचारीस उच्चते. जर आपण आपली कर्मेंद्रिय नियंत्रणात केले आहेत पण मनामध्ये विषय चिंतन करतोय, इंद्रिय तुम्ही चिंतन करतोय, तर त्या व्यक्तीला काय म्हणलंय की मिथ्याचारी, तो एक दांभिक आहे असं वर्णन गीतेमध्ये केलेलं आहे. आणि असा व्यक्ती स्वतःला फसवतो या ठिकाणी. म्हणून जर आपण आश्रमात निवास करतो, भले ते कोणत्या आश्रम असो, ग्रस्त असो, ब्रह्मचारी कोणते असो, त्यातून जर आपण जे श्रम करतो त्या श्रमाचा परिहार काय व्हायला पाहिजे की आपण भगवत प्रेम विकसित केलं पाहिजे. आणि जर ते होत नसेल तर तो मग ग्रहमेदी आहे. ग्रहमेदी म्हणजे काय? मेदी म्हणजे मेढी किंवा ते म्हणतात ना की काय म्हणतात, खांब, खुंटी. जसं की त्या खुंटीला जर घाण्याचा बैल लावला, त्याला रशी लावून तो बैल असा गोल फिरला, जर दिवसभर जर फिरला तर तो काय पुण्याला पोचणार नाही, काय त्याला बांधलेलं आहे. तर ग्रहमेरी जीवन म्हणजे काय? ग्रहमेरी जीवन म्हणजे पूर्णपणे परिवाराला आसक्त, पत्नी मुलं संसार यामध्ये पूर्णपणे आसक्त, मी कशाप्रकारे माझी इंद्रियतृप्ती करू शकेन यामध्ये पूर्णपणे मग्न असणाऱ्या व्यक्तीला म्हणले ग्रहमेदी. आणि याचं वर्णन गीते भागवत मध्ये केलेलं आहे. दुसऱ्या स्कंदामध्ये वर्णन येतं, दुसऱ्या स्कंदामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 3 मध्ये वर्णन येतं. त्यात म्हणलं आहे निद्रा है ते नक्तम विवाहेन च वावय दिवा चाहर्थे राजन कुटुंब भरणे नवा. ग्रहमेदी व्यक्ती हा निद्रा है ते नक्तम, म्हणजे त्याची जी निद्रा आहे, त्याचं जे झोप आहे, रात्र आहे, ते केवळ काय विवाहेन च वावय, म्हणजे त्याची जी रात्र आहे केवळ काम सुख घेण्यामध्ये जात असते, त्यामध्ये पूर्णपणे रथमग्न असतो. या ठिकाणी त्यामध्ये पूर्णपणे मग्न आहे, मुग्ध आहे. आणि दिवस काय करतो तो दिवा चाहते राजन कुटुंब भरणे नवा. हे राजा दिवस काय करतो तो अर्थ म्हणजे पैसा कमवणं, धन कमवणं. कशासाठी करायचं धन? कुटुंब भरणे नवा, कुटुंबांचं पालन पोषण करणं. तर या ठिकाणी अशा व्यक्तीला कसं काय समजणार की माझा काय संबंध आहे भगवंतांशी, म्हणून तो पूर्णपणे अज्ञानामध्ये आहे, त्याला वेळच नाहीये बाकी सर्व पाहण्यासाठी. मग भगवंत भक्ती फार दूरची गोष्ट आहे त्यासाठी. म्हणून या ठिकाणी पाहतो आपण भगवंतांनी, म्हणून या ठिकाणी जीवेर कृपा कोईल कृष्ण वेद पुराण अशा जीवावर कृपा करण्यासाठी भगवंतांनी वेद आणि पुराण दिलं आहे हे या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी पाहतो आपण हे जे वेद आहेत ते वेदांचं पहिल्यांदा ब्रह्माजीने वर्णन केलं, त्यानंतर पुढं व्यासदेवांनी त्याचे चार भाग केले. पहिले एक वेद होता यजुर्वेद, अथर्वेद, सामवेद, ऋग्वेद, हे चार वेदामध्ये त्यांचं विभाजन केलं. नंतर शास्त्र लिहिली, उपनिषदे लिहिली, आणि मग हे सर्व करत असताना हे जे वेद आहेत या वेदामध्ये असं वर्णन केलंय की वेद हे एका मॉल प्रमाणे आहेत. डीमार्ट आहे, आता ती बंद आहे. तर मॉलमध्ये काय आहे, मॉलमध्ये आपल्याला कोणती वस्तू मिळू शकते, सुईपासून ते कुठली मोठी वस्तू त्या मॉलमध्ये मिळते. तसं सर्व वेदामध्ये भरपूर काही वर्णन केलं आहे आणि प्रत्येक व्यक्ती हा आपापल्या गुणानुसार त्या ठिकाणी आपलं काही प्राप्त करून आपलं जीवन जगू शकतो. म्हणून वेद हे तीन गुणांमध्ये येतात. आणि या ठिकाणी व्यासदेवांनी हे वेदाची रचना केली जेणेकरून त्यातून लोक काय शिकतील आणि मग काय करतील, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार घटक आहेत याचं पालन करतील. अर्थात वेद केवळ आपणाला मोक्षापर्यंत घेऊन जातात, त्याच्यापर्यंत घेऊन जाऊ शकत नाहीत वेद. म्हणून या ठिकाणी पाहतो आपण ज्या वेळेला व्यासदेवांनी पाहिलं की वेदाची रचना केल्यानंतर अनेक लोक वेदांचा आधार घेऊन पूर्णपणे इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न आहेत, धार्मिक कार्य करतायत, धन कमवतायत, त्यानंतर त्यांना वाटतं की मला मोक्ष मिळेल भविष्यामध्ये, अशा कार्यामध्ये पूर्णपणे ते निमग्न आहेत, त्यांना काहीच घेणं देणं नाही जगाचं. आणि मग त्यावेळेला ते नाराज झाले, अरे काय मी निर्मिती केली आहे, मी सर्व वेद लिहिले आहेत पण लोक पूर्णपणे इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न आहेत, पूर्णपणे त्यांना काहीच घेणं देणं नाहीये. आणि मग नारद मुनी सांगितलं की हे व्यासदेव तुम्ही आता काय करा, तुम्ही श्रीमद भागवतची रचना करा. कारण भागवत हा असा ग्रंथ आहे, त्या भागवत मध्ये भगवंतांच्या दिव्य लीलांचं वर्णन केलं आहे. आणि ज्या वेळेला भगवंतांच्या कथा लोक ऐकतील, श्रवणदाम स्वकथा कृष्णा पुण्य श्रवण कीर्तन हृदयस्थ ह्या भद्राना ह्या भद्राना विधून होती सरसताम, ज्या वेळेला लोक हे कृष्ण कथा ऐकतील त्यावेळेला त्यांच्या हृदयाची मलिनता नष्ट होईल. म्हणून तुम्ही काय करा, कृष्ण कथाचं वर्णन करा, तुम्ही भागवतची रचना करा. कारण भागवतम हा ग्रंथ सर्व वेदाचा सार आहे, पूर्ण रस भरलाय भागवतम मध्ये. जसं एक श्लोक येतो भागवतम मध्ये, निगम कल्पतरो गलितम फलम शुकमुख द्रव्य अमृतम संहितम पिबत भागवतम रसमालयम मुहुरो रसिका भूई भाविका. कि भागवत हे त्यात दिव्य रस भरलाय. आणि पुढे काय म्हणतात ते, शुकमुख द्रव्य अमृत संहितम. आता आंब्या सीझन आहे, आंब्या झाडावरती ज्याला तो आंबा जो असतो त्याला आपण पाड म्हणतो, त्या जर आंब्याला जर पोपटानं जर टोच मारली असेल तर ती जास्त गोड लागते, है ना. तसं या भागवतमला शुक म्हणजे पोपट तुलना केली, पोटाची तुलना केली आहे, त्यांनी त्याला चाखल्यामुळे ते अतिशय गोड झालेलं आहे, अतिशय रस भरला त्यामध्ये. आणि हा रस कोण चाखतं तर ते म्हणतात मुहुरहो रसिका भूई भाविका, जे रसिक भक्त आहेत तेच भागवतचा रसपान करतात. अर्थात भागवताचा जो रस पान कमी पिणं त्याला प्यायला म्हणलं, प्यायला सांगितलं त्यांनी त्या ठिकाणी, रसिक भक्त करतात. म्हणून श्रीमद भागवतम हे सर्व वेदांचं सार त्यांनी दिलेलं आहे. आणि मग आपण हे देखील पाहतो की ज्या वेळेला द्वापर युगामध्ये द्वापर संपतं, कलियुग सुरू होतं, तर नारदांना वाटतं की आता हे कलियुगातील लोक हरिनाम घेत असतील, भक्ती करत असतील, धामाला जात असतील लोक, म्हणून ते बघतात तर काय, सगळे कलियुगातील सगळे महाभाग वेगवेगळ्या कार्यामध्ये मग्न आहेत, पापकर्म करतायत, कोण विचार करतंय, कोण नशापान करतंय, कोण मांसाहार करतंय, अशा कार्यात पूर्णपणे मग्न आहेत. मग त्यावेळी त्यांना फार दुःख झालं नारद मुनींना. ते ब्रह्माजीने भेटले, ब्रह्मदेव म्हणले की हे स्वामी, हे पिताश्री, की या कलियुगामधील लोकांचं फारच वाईट अवस्था आहे, ते लोकांचं कसं काय होणार, त्यांचा उद्धार कसं काय होणार. आणि मग त्यावेळेला त्यांनी एक श्लोक गायला त्या ठिकाणी ब्रह्माजीने, ते काय म्हणाले, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, इति षोडशक नाम नाम कली कलमश नाशनम नाता परतरूपाय सर्व वेदेश दृश्यते. हे नारदा, हा जो सोळा अक्षरी महामंत्र आहे इति षोडशक नाम नाम, हा कसा आहे, कली कलमश नाशनम म्हणजे काय, कलियुगाचे जे कलमश आहेत त्याचा नाश करणार आहे. ना तो परतर उपाय, याहून दुसरा कोणताही उपाय नाही. सर्व विदेशी दृश्यते, ते म्हणाले की हे नारद, मी वेदांचं मंथन केलं आणि मंथन करून मला हा एक उपाय सापडला हरिनाम. तर ज्यावेळेला लोक हरिनाम घेतील त्यावेळेला काय होणार आहे, त्यांचा उद्धार होणं शक्य आहे. म्हणून या ठिकाणी पाहतो आपण भगवंतांचा इतका मोठा हा प्लॅन असतो, आपण देखील प्लॅन करतो, पंचवार्षिक योजना आपली असते है ना, म्हणजे आपलं गव्हर्नमेंट करतो आपण, आपला छोटा छोटा प्लॅन असतो आपल्या प्रत्येकाचा. तर वास्तविक भगवंतांचा एवढा दिव्य प्लॅन आहे की भगवंतांना माहित आहे की जर वेदांचं ज्ञान दिलं नाही लोकांना तर त्यांचं उदाहरण शक्य नाहीये. म्हणून पुढील येणाऱ्या मन्वंतरामध्ये आता जे कलियुग चालू आहे आणि तर कलियुग संपेल आणि ज्याला परत केव्हा दुसरा नवीन मन्वंतर सुरू होईल, त्या मन्वंतरातील लोकांना पुन्हा वेदाचं ज्ञान देण्यासाठी भगवंतांनी योजना केली आहे. म्हणजे कितपत भगवंत तयार आहेत की या जीवांना भगवंत म्हणून घेण्यासाठी. ते वर्णन तर रामायणामध्ये, ज्यावेळेला प्रभू रामांचा विवाह होतो, विवाह झाल्यानंतर ती जी वरात मंडळी जनकपुरीहून आयुर्वेदाला चालली होती, त्यावेळेला अचानक त्या ठिकाणी एक अवाढव्य व्यक्ती तर प्रकट होतो हातामध्ये फरशी घेऊन. ते कोण असतात, ते परशुराम असतात. याचं वर्णन नवव्या स्कंदामध्ये येणार आहे. तर परशुराम याचं थोडक्यात वर्णन पाहिलं तर हे एक विशेष अवतार आहे भगवंतांचा परशुराम. त्या भगवंतांनी क्षत्रिय कुळाचा नाश केला, 21 वेळा क्षत्रियांचा नाश केला आहे पृथ्वीवरील, असं वर्णन केलंय परशुरामांचं. एक दिव्यत्व काय होते त्यांचं, तर त्याने आपल्या फरशीद्वारे अनेक क्षत्रिय कुळ असे होते की जे नास्तिक होते त्यांचा वध केलेला आहे. तर असं वर्णन केलं आहे नवव्या स्कंदामध्ये की ज्यावेळी त्यांनी वध केला आपल्या फरशीद्वारे, त्यांची फरशी मनाचे वेगानं चालायची. तर मनाचा वेग आपल्याला माहित आहे किती मन, किती वेग आहे मनाला. चंचली मन कृष्णा म्हणतात अर्जुन, इतकं मन चंचल, इतकं वेग आहे मनाला. अशा वेगाने त्यांची फरशी चालायची त्या क्षत्रियांना मारण्यासाठी. आणि ज्यावेळेला थकले त्याला काय झालं, त्यांचा वेग कमी झाला. किती कमी झाला, तो वेग हायवेच्या वेगानं चालू लागला. परत झाव हाती ना, त्या वेगानं त्यांनी वायूच्या वेगानं त्यांनी परत मारायला सुरू केलं. हे आहेत परशुराम. तर ज्या वेळेला प्रभू रामचंद्र सीतामहा यांची वरात मंडळी सगळी अयोध्येला चालली होती, तेव्हा अचानक परशुरामचे प्रकट झाले. आणि प्रकट झाल्यानंतर त्यांनी रामासमोर आव्हान केलं की हे तू जे धनुष्य मोडलेलं आहे, कारण सीता महाराणीच्या विवाहाच्या अगोदर ते स्वयंवरामध्ये भगवंत ते धनुष्य मोडलं होतं, ते धनुष्य परशुरामांचं होतं, शिवधनुष्य त्याला म्हणलेलं आहे. तर हे धनुष्य तर मोडल्यामुळं त्या थोडा राग आला असतो परशुरामांना. आणि त्यावेळेला परशुराम म्हणतात की तू आता मायाशी युद्ध कर. आणि त्या युद्धामध्ये ते तर परशुराम हारतात. बघा, जे परशुराम इतके मोठे योद्धे होते ते हारतात त्या ठिकाणी. आणि हारल्यानंतर मग आता वेगळं वर्णन, वेगळं रामायण वेगळं वर्णन केलेलं आहे. तर त्यावेळेला मग राम म्हणतात, ते म्हणतात की हे प्रभू रामचंद्र, मला तुम्ही शरणागती द्या, मला काहीतरी निवासस्थान द्या. आणि मग त्यावेळेला रामचंद्र म्हणतात की हे परशुराम, तुम्ही आता काय करा, तुम्ही आता महेंद्र पर्वतावरती जा, जाऊन तुम्ही तपस्या करा, तुमचं आता कार्य नाहीये. तर या ठिकाणी भागवत मध्ये वर्णन केलं आहे की भगवंत हे इतके दयाळू कृपाळू आहेत, त्यांना माहित आहे की या लोकांना आपण वैदिक ज्ञान दिलं पाहिजे. तर भगवंतांनी पुढील मन्वंतर अवतारामध्ये परशुरामांची सेवा दिली आहे. आता त्या ठिकाणी परशुराम हे चिरंजीव आहे, ते तपस्या करतायत परशुराम, ध्यान लावून ते बसले आहेत महेंद्र पर्वतावरती. आणि पुढील मन्वंतरामध्ये स्वतः परशुराम, स्वतः भगवंत येऊन पुन्हा हे वैदिक ज्ञान या जगातील लोकांना देणार आहेत. म्हणजे भगवंताची किती मोठी योजना आहे, किती दिव्य योजना या ठिकाणी आहे की या जगातील लोकांना पुन्हा भगवत धामात घेऊन जाण्यासाठी. म्हणून या श्लोकामध्ये भगवंतांनी अशा प्रकारे या मन्वंतरामध्ये, मागच्या मन्वंतरामध्ये हयग्रीवचा वध केला आणि वेद तारले, तेच भगवंत पुन्हा परशुरामाच्या रूपात येऊन पुन्हा वेद सांगणार आहेत लोकांना, जेणेकरून लोकांचं उद्धार होणार आहे. तर हे आजच्या भागवतांचं सार आहे. तर आज या ठिकाणी एक विशेष दिवस आहे, ते म्हणजे अभिराम ठाकूर, एक महान भगवत भक्त, ज्याचं वर्णन चैतन्य चरितामृतमध्ये अनेक श्लोकामध्ये वर्णन केलं आहे. खास करून एक ग्रंथ आहे त्याचं नाव आहे भक्ती रत्नाकर चतुरंग. या ग्रंथांचं वर्णन केलं आहे या ग्रंथामध्ये अभिराम ठाकूरांचं. तर अभिराम ठाकूर हे त्यांचा आज तिरोभाव दिवस आहे, त्यांनी आज शरीर सोडलं सप्तमी दिवशी. तर अभिराम ठाकूरांचं वर्णन असं येतंय गौरलीलेमध्ये की हे कृष्णगर या ठिकाणी राहायचे आणि हे अभिराम ठाकूर हे कृष्णलीलेमध्ये एक श्रीदामा सखा असतात असं वर्णन कवी कर्णपूर करतायत त्यांच्या ग्रंथांमध्ये. तर हे जे अभिराम ठाकूर आहेत हे इतके महान भक्त असतात असं वर्णन केलंय की ज्यावेळी त्यांची पत्नी मालिनी आणि ते घरी राहत असतात ते स्वप्नामध्ये साक्षात गोपीनाथ जे प्रकट होतात, म्हणतात की हे अभिराम या जमिनीमध्ये मी खाली जमिनीमध्ये आहे तर कृपा करून मला जमीन तू बाहेर काढ आणि माझी पूजा सुरू कर. म्हणजे अभिरामांनी भगवंतांच्या आज्ञेवरून जमीन उकरून त्यातून भगवंतांना बाहेर काढण्याची पूजाची सुरू केली अभिराम ठाकूरांनी. आज तिथे पूजा चालू आहे त्या ठिकाणी. तर अभिराम ठाकूरचं वर्णन असं येतं की अभिराम ठाकूर हे इतके शुद्ध भक्त असतात की असं वर्णन आहे जर त्यांनी कुणाला प्रणाम केला तो जर भक्त नसेल तर काय व्हायचं, तो व्यक्तीचा राम नाम सत्य होय व्हायचं, म्हणजे तो मरायचा. इतके ते शुद्ध भक्त असतात असं वर्णन केलं. केवळ एवढंच नाही जर ते मंदिरामध्ये गेले आणि जर शालिग्राम शिला जर ती ओरिजिनल नसेल डुप्लिकेट असेल आणि तिने प्रणाम केला तर शालिग्राम शिलाचे दो भाग आहेत, त्यात दोन भाग आहेत शालिग्राम शिलाचे. इतके ते शुद्ध भक्त असतात अभिराम ठाकूर. आता बरं इथं आले तर आपलं हरिबोल व्हायचं की आपल्या प्रणाम केला इथे येऊन तर आपलं रामनाम सत्य व्हायचं. तर एकदा अभिराम ठाकूर हे नित्यानंद प्रभूंच्या घरी येतात, त्यांना एक मूल झालेलं असतं आणि त्यावेळी त्यांना ते प्रणाम करतात तर त्या मुलाचा मृत्यू होतो. असं बऱ्याच वेळा होतो त्यांच्या घरामध्ये. तर शेवटी जाहनवा माता आणि वसुधा म्हणतात की हे स्वामी तुम्ही आता पुढच्या वेळेला ह्यांना काय तुम्ही आमंत्रण देऊ नका अभिराम ठाकूरांना, तर ते आले तर आपला पुन्हा आपल्या मुलाचा मृत्यू होईल. तर म्हणजे ठीक आहे तुझी मी आज्ञापालन करतो. आणि मग त्यावेळेला अभिराम ठाकूरांना ती माहिती मिळत नाही, पण माहीत नाही दैवयोगानं त्यांना एक पुत्र होतो नित्यानंद प्रभूंना. आणि मग त्यावेळेला अभिराम ठाकूरांच्या गावामध्ये राहत असतात, कृष्णगाव राहत असतात त्या ठिकाणी. आणि त्यांना ती बातमी कळते, म्हणतात लोक म्हणतात की अहो अभिराम ठाकूरजी तुम्हाला माहित नाही का की नित्यानंद प्रभूंच्या घरी एक मुलाने जन्म घेतला, तुम्ही गेला नाही अजून, कसं काय गेला नाही तुम्ही. हा म्हणले मला त्याने बोलवलंच नाही. ठीक आहे आता मला गेलं पाहिजे मग. तर अभिराम ठाकूर पुन्हा येतात तर नदी किनारे येतात, पाहतात तर ते एक नावाडे असतो, नदी अशी पूर्ण नदी तुडुंब भरली आहे पाण्यानं. म्हणतात की मला नदी पार करायची आहे. तुम्ही कोण आहात, मी अभिराम ठाकूर आहे. म्हणले सॉरी तुम्हाला मी नदी पार करू शकत नाही, पार करून देऊ शकत नाही. म्हणले काय झालं, म्हणले नित्यानंद प्रभूंनी मला एक्स्ट्रा पैसे दिले आहेत की अभिरामला तुम्ही नदी पार करून देऊ नका म्हणून, तर मी काही नाव नदीत सोडणार नाहीये. म्हणजे ठीक आहे आता काय करायचं, मला तर जायला पाहिजे. त्याने आपली शॉल काढली, शॉल टाकली पाण्यामध्ये आणि शॉलीवरती बसून नदी पार केली. म्हणून भक्त हा भक्त साधारण असतो, भक्ताला सर्वसिद्धी प्राप्त असतात पण तो सिद्धी प्रदर्शन करत नाही, तो त्याला सर्वसिद्धी प्राप्त असतात. त्याने एक हलक्यात हलके बनले आणि नदी पार करून गेले, नदी पार करून गावामध्ये पोहोचले. पोहोचल्यानंतर ज्यावेळी नित्यानंद प्रभूंनी पाहिलं की अरे अभिराम ठाकूर आले, तिने बाहेरूनच पाहिलं. आता म्हणले काय खरं नाही, आता आपला हा देखील मुलगा मृत्युमुखी पडणार. पण ज्या वेळेला ते आले घरामध्ये आले आणि त्यांनी प्रणाम केला अभिराम ठाकूरांनी, त्यावेळेला तो जो मुलगा आहे त्याने देखील प्रणाम केला आणि तो त्या चेहऱ्यावरती हास्य उमटलं. तो मुलगा असतो वीरभद्र, तो शुद्ध भक्त असतो, त्यामुळे त्याचा काही मृत्यू झाला नाही त्या ठिकाणी. असे अभिराम ठाकूर एकदा श्रीखंड या ठिकाणी गेले होते, तिथं मुकुंद राहायचे आणि मुकुंदचा मुलगा असतो अरवर्धन ठाकूर. सगळ्या माहित असतं की जर अभिरामाने जर प्रणाम केला तर आपलं काही खरं नाही. तर त्यावेळेला देखील मुकुंद असतात, त्यांची पत्नी म्हणते की अभिराम ठाकूर जर आले तर आपण आपल्या मुलाला बाहेर खेळायला पाठवून देऊ, दर्शन नको व्हायला मुलाचं रघुनंदनचं. आणि मग अभिराम ठाकूर ते त्याच्या घरामध्ये गेले आणि त्यांनी विचारलं रघुनंदन कुठे गेला, म्हणले काय माहित नाही कुठे गेला मला, तो बाहेर गेला खेळायला त्या ठिकाणी. आणि मग त्यावेळेला आम्ही ठाकूर घरामध्ये बसले. आता काय घर जायला तयार नाहीत, बसले घरामध्येच की वाट पाहत होते कधी रघुनंदन ठाकूर होते. आणि त्या ठिकाणी रघुनंदन ठाकूर आले. आल्यानंतर त्यांनी प्रणाम केला. प्रणाम केल्यानंतर ते देखील नृत्य करू लागले. तेही शुद्ध भक्त होते. तर असे हे अभिराम ठाकूर हे यांचं वर्ण असं केलं आहे की ते श्रीरामा सखा असल्यामुळं ते कधी कधी त्या आवेशामध्ये यायचे, सख्य भावात यायचे आणि मग कधी कधी बासरी वाजवायचे. एकदा असं होतं की ते म्हणतात की माझी बासरी कुठे आहे, माझी बासरी कुठे आहे. त्यांना बासरी काही मिळत नाही त्या ठिकाणी. आणि मग त्यावेळेला काय करतात ते एक असं झाडाचा मोठा असा बुंदा पडला असतो रस्त्यावरती, इतका मोठा असतो बुंदा की त्याला जवळजवळ उचलण्यासाठी 16 लोक लागायची उचलण्यासाठी त्या बुंद्याला. ते सहज गेले आणि तो बुंदा उचलला आणि असे धरला बासरीला धरला आणि वाजू आली बासरी. असे अभिराम ठाकूर आहेत. आणखीन विशेष त्यांचे काय आहे, त्यांच्याकडे एक चाबूक असतो, ते नाव जयमंगल चाबूक. म्हणजे असं नाही त्याला हे म्हणतात ना टापाट हंटर. तो चाबूक इतका दिव्य असतो, जर कुणाला चाबूक मारला तर काय व्हायचं, त्याला कृष्णप्रेम मिळायचं. तो लगेच हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. पण आपण दुर्भाग्य आहोत, आता चाबूक नाही येतो. तर एकदा काय होतं, श्रीवास ठाकूर श्रीनिवास आचार्यांच्या त्यांच्या घरी येतात आणि त्यावेळेला श्रीनिवास लहान बालक असतात आणि ते अभिनव ठाकूरना प्रणाम करतायत. श्रीनिवास आचार्य प्रणाम करतायत. प्रणाम केल्यानंतर त्यांनी चाबूक काढला आणि चाबूक मारला फटका जोरदार श्रीनिवास आचार्यांना. तर माझी म्हणते अहो त्याला मारू नका, लहान मुलगा आहे इतकं त्याला मारू नका. नाही नाही म्हणतात, तू मरणार नाहीये. त्यांनी जितक्या वेळा मारला तितक्या वेळा त्यांना ते कृष्णप्रेम त्यांच्या हृदयामध्ये प्रकट झालं आणि ते जोरदार पुन्हा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे ते कीर्तन करू लागले. त्यांच्या डोळ्यातून प्रेम अश्रू येऊ लागल्या. त्यांचं शरीर रोमांच होऊ लागलं शरीरावरती. त्यांनी अष्टविकार प्रकट केल्या श्रीनिवास आचार्यांनी. तर हे त्या चाबूकचं महत्व आहे. म्हणून या ठिकाणी असं वर्णन येतं की असे अभिराम ठाकूर हे पूर्णपणे आपल्या भक्तीमध्ये पूर्णपणे तल्लीन होते. त्यांचं पूर्ण जीवन हे त्यांनी महापुरुषांनी समर्पित केलं होतं आणि आजच्या दिवशी सप्तमी दिवशी चैत्र कृष्ण सप्तमीला ते अंतरण झालेले आहेत. ते वर्णन त्यांचं येतं. आणि आज देखील एक तुलशीदान हा देखील इथून पुढं काही दिवस आपण मंदिर तुलशीला जल अर्पण करतो. याचं देखील वर्णन असं केलेलं आहे की तुलशी ही भगवंतांना फार प्रिय आहे. तुलशी कृष्ण प्रियेशी आपण भजन गातो दररोजच तुलशी आरतीमध्ये. तर तुलशी ही भगवंतांना प्रिय असल्यामुळं आणि या उन्हाळ्या दिवसामध्ये तुलशीला जे जल अर्पण केलं, थंडवा दिला तुलशीला, तर भगवंत हे फार प्रसन्न होतात. आणि खास करून उत्तर भारतामध्ये प्रत्येक घरोघरी हे तुलशीला जल अर्पण केलं जातं. त्याचबरोबर शालिग्राम शिलेखील जल अर्पण केलेलं आहे. असे हे काही महत्वपूर्ण दिवस आहेत. तर आपण अभिराम ठाकूरांच्या प्रार्थना करूया की त्यांनी जे भगवत चरणी पूर्णपणे निश्चल राहिले, पूर्णपणे स्थिर राहिले, भक्ती केली, त्याप्रकारे त्यांच्यामधील एक छोटासा एक अणू जरी आपल्यामध्ये आला त्यांच्या भक्तीतला, तरी आपण देखील भगवंतांना प्राप्त करू शकतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. या ठिकाणी थांबूया आपण. कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकता. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय.